कैसे आई हुई परिस्थितियों को हैंडल करे। जीवन में असंख्य परिस्थितियां आती है। तो एक डीबोनो नाम का एक व्यक्ति था जिसने इस टेक्निक को खोज के निकाला था। उसने कहा था कि जीवन में जो भी परिस्थिति आए, जो भी समस्या आए, अगर उनको इन पांच छह चीजों में डिवाइड कर दी जाए तो हम उस परिस्थिति से निपट सकते हैं। उसने कहा, सबसे पहले जब भी कोई परिस्थिति आई, उसकी उसकी पूरी जानकारी हमको होनी चाहिए। फैक्ट्स, इंफॉर्मेशन, सूचनाएं, कंप्लीट वो परिस्थिति है क्या जिससे मुझे निपटना है। तो सबसे पहले चाहिए फैक्ट्स, उसके बाद में हमारी उस परिस्थिति के लिए क्या भावनाएं हैं, फीलिंग्स क्या क्या है वो हमको पता चाहिए। तीसरा, हम क्या नया कर सकते हैं उस परिस्थिति में, क्रिएटिविटी, रचनात्मकता। चौथा, उस परिस्थिति से फायदे क्या क्या है। पांचवा, उसकी निगेटिव साइड, फ्लिप साइड, उसमें क्या क्या निगेटिव बातें हैं, खराब चीजें हैं वो बताना। और छठवा, क्या हम करने वाले, एक्शन। तो ये छह चीजें उसने बताई और उसने कहा कि ये छह चीजें छह प्रकार की टोपिया है उससे दर्शाई गई है। सबसे पहले है व्हाइट टोपी। व्हाइट टोपी अर्थात फैक्ट्स, सूचना क्या क्या है उस परिस्थिति के विषय में। दूसरी जो टोपी है वो है रेड, फीलिंग्स, हमारी क्या क्या फीलिंग्स है उस परिस्थिति के लिए, या क्या क्या फीलिंग्स हो सकती है। तीसरा, उसमें हम क्या क्या रचनात्मकता कर सकते हैं, नवीनता क्या क्या है उसमें। या हो गए, दूसरे ग्रुप में चले जाइए। अच्छा है जगह, ठीक है। फिर फायदे क्या क्या है उस परिस्थिति से। परिस्थिति बहुत विकराल है, कठिन है, डिफिकल्ट है, जो भी है, पर कुछ तो फायदे है उसमें, वो ढूंढना है। उसके बाद में निगेटिव क्या क्या है उसमें, कौन कौन सी निगेटिव बातें भरी है उस परिस्थिति में, वो ढूंढना है। उसके बाद में हम करें क्या, क्या एक्शन लेंगे। अभी हम जो एक्टिविटी करने वाली है, करने वाले हैं, उसके लिए आपको ये छह बातें याद रखने हैं। या तो आप अपने डायरी में नोट करके रखो या अभी देखते देखते ही याद कर लो। व्हाइट टोपी अर्थात सूचना, फैक्ट्स क्या क्या है। रेड अर्थात फीलिंग्स क्या क्या है। ग्रीन टोपी अर्थात क्रिएटिविटी, जैसे ये हमारी ग्रीन टोपी, हमने इसको ग्रीन बना दिया है अभी, ये व्हाइट थी पर इसको ग्रीन समझना। उसके बाद ब्लैक टोपी, ब्लैक टोपी अर्थात उसकी निगेटिव बातें कौन कौन सी है। और उसके बाद ब्लू, ब्लू अर्थात एक्शन। तो सबसे पहले है व्हाइट और लास्ट में है एक्शन, उसके बीच में ये टोपिया है। अभी आपको करना क्या है, आपको ग्रुप्स में डिवाइड किया गया है, एक एक ग्रुप को एक एक परिस्थिति दी जाएगी और उस एक एक परिस्थिति में आपको ये छह के छह टोपियां अप्लाई करनी है। उसमें आपको क्या करना है, अभी आपको जैसे ये ग्रुप है, इस ग्रुप को एक परिस्थिति दी जाएगी और उस परिस्थिति में फिर आपको टाइम दिया जाएगा 7 से 10 मिनट। उस 10 मिनट में आपको उस परिस्थिति को कैसे हल करना है उसके लिए ये सारी चीजें करनी है। उसके लिए आपको एक अपना ड्रामा बनाना पड़ेगा और वो ड्रामा आपको यहां आकर एक्शन करके दिखानी पड़ेगी। जैसे पहली बहन जो होगी, किसी को कोई जो हम परिस्थिति बनाए बताएंगे वही यहां आकर आपको सुनानी है, तो वो होगा फैक्ट्स। तो एक बहन व्हाइट कैप पहन लेगी और वो परिस्थिति को सुनाएगी कि हमारे ग्रुप को ये परिस्थिति है। फिर दूसरी एक बहन बहुत ज्यादा भावना, डर, प्रेम या जो भी घृणा भावनाएं क्या क्या है उस परिस्थिति में, उसकी एक्शन करके दिखाएंगी। तीसरी कोई एक बहन क्रिएटिविटी, इसमें क्या रचनात्मकता की जा सकती है वो करके दिखाएगी। दूसरा एक बहन बताएगी फायदे क्या क्या है, वो येलो टोपी पहन लेगी, ये टोपी और ये आगे का याद रखना है। एक बहन निगेटिव क्या क्या है इसमें, इस परिस्थिति में, उसके बारे में बताना है। और लास्ट एक बहन एक्शन बताएंगी। कुछ कुछ बहनें बीच में रिपीट हो सकती है क्योंकि ये छह है और ग्रुप 10 का है, तो कुछ कुछ बीच में एडिशन कर सकते हैं। तो अभी हम चालू करते हैं इस ग्रुप से। आपकी परिस्थिति ऐसी है कि आप जो बहने हैं एक बार साइट सीइंग के लिए मुंबई गए, ठीक है, और मुंबई जाने के बाद आते समय आपकी एक बस थी, वो बस का रात को 12 बजे टायर पंचर हो गया है। अब आप क्या करेंगे? उसमें ये सारी चीजें अप्लाई करनी है आपको। आप यहां से घूमने गए थे मुंबई, आते समय रात को 12 बज गए और टायर पंचर हो गया बस का। तो अभी इसमें एक बहन कैसे निगेटिविटी, क्या क्या बातें हैं वो सारी बताएगी, एक बहन फायदे क्या क्या है वो बताएंगे, एक बहन क्रिएटिविटी क्या क्या कर सकते हैं वो एक्शन करके दिखानी है। इधर एक्शन, जैसे ड्रामा करते हैं, नाटक करते हैं, प्ले करते हैं, वो करके दिखाएंगे इधर। और फीलिंग्स, डर, अब क्या होगा वगैरह वगैरह, जो भी है नाटक करके दिखाना है। और एक फैक्ट्स बताएंगे कि हमारे ग्रुप की ये परिस्थिति है, हम लोग घूमने गए थे और ऐसे आते आते ये हो गया। स्टार्ट, ये आपका ग्रुप है, या फिर बाकी लोगों का सुन लो आप, उसके बाद में स्टार्ट करना। नेक्स्ट ग्रुप वो वाला, आपका ग्रुप में एक परिस्थिति आपको दे रहे हैं। ऐसी अलग 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 भिन्न भिन्न बहुत सारी परिस्थितियां हैं। तो आपको एक परिस्थिति दे रहे हैं, आप बहनों को, आपका जो ग्रुप है, एक ऐसी जगह भेज दिया गया है जिसको कहेंगे कलराठी जमीन, जहां पे कोई भी स्टूडेंट नहीं आता। लोग जाते हैं तो ब्रह्मा कुमारियों को लोग दरवाजा बंद कर देते हैं, विरोध करते हैं, अपोज करते हैं, निंदा करते हैं, ग्लानी करते हैं, बहुत सताते हैं। अब ऐसी जगह पर आपको भेज दिया गया है। अब इस परिस्थिति को ये 6 हैट्स आपको अप्लाई करना है, और कैसे इसको सॉल्व करोगे इसके बारे में, इसमें सारी आप एक्शन करके बता सकते हैं। आप कभी कभी वो जो सताने वाले लोग हैं उनकी भी एक्शन करके बता सकते हो। कोई दो बहने ब्रह्मा कुमारी बन जाए, या 3 बहने बन जाए, और कुछ लोग बाहर के लोग बन जाए, और उसकी एक्शन करनी है। ये सारी चीज उसमें आनी चाहिए, पर पहले फैक्ट्स बताएंगे, कोई फीलिंग्स बताएगा अपनी, कोई क्रिएटिविटी, कोई फायदे, कोई इसमें नुकसान, जो बड़े हैं उन्होंने क्यों ऐसा किया वगैरह वगैरह वगैरह, हमेशा हमारे साथ ही ऐसा क्यों करते वगैरह वगैरह, वो सारी चीजें। ये आपकी परिस्थिति है सेकंड ग्रुप। उसके बाद में ये ग्रुप थर्ड, ये 13 से ज्यादा तो नहीं है ना। आप जिस सेवा केंद्र पर रहते हैं वहां इतनी सेवा है, इतनी सेवा, इतनी सेवा में भेज दिया है कि वहां पुरुषार्थ करने का कोई टाइम ही नहीं है। वहां तो मुरली पढ़ने का टाइम नहीं है, वहां तो योग का टाइम नहीं है, वहां इतनी सेवाएं है, इतनी सेवाएं है कि आपके मन में अब क्या फीलिंग्स आ रही है उसकी आपको पूरा इसके अनुसार एक प्ले बनाना है, तुरंत प्ले। और जो यहां पर प्ले करके बताना है, उसमें जो जो होगा वो एक एक टोपी पहन लेगा, और ये नीचे जमीन है, यहां पर भी आप बैठ के कुछ कर सकते हैं, कुछ यहां कर सकते हैं, पूरा स्टेज आपका है, जो करना है स्टेज पे बैठ के करना है, ये ग्रुप। उसके बाद में नेक्स्ट ग्रुप, ये वाला ग्रुप, आपके सेंटर में जो भी स्टूडेंट्स आते हैं वो ऐसे हैं कि बिल्कुल एक पैसा भी नहीं देते कभी, और सेंटर पर बड़ा एक प्रोग्राम करना है, पर वो ऐसे स्टूडेंट्स है सारे, एक से बढ़कर एक कंजूस है, महाकंजूस, वो एक पैसा भी नहीं देना चाहते। अब उनको आप कैसे प्रेरित करेंगे ईश्वरीय सेवा में धन अर्पित करने के लिए, इस पर आपको ये 6 चीजें लगानी है, ठीक है। सब मिलके एक नाटक बनाना है, सब लोग अभी थोड़ी देर के बाद चालू करना, पहले सुन लीजिए सब लोग, फिर आप सब मिलके उसके ऊपर डिस्कस करो और प्ले बनाओ एक, और यहां प्ले करके दिखाओ। उसके बाद में इधर एक बहन ऐसी है कि जिसका स्वास्थ्य हमेशा ही खराब रहता है, और वो हमेशा ही बहाने बनाती रहती है, कुछ ना कुछ, कुछ ना कुछ, और सेवाओं के नाम पर बहानेबाजी करती है अपने स्वास्थ्य के आधार पर। तो आपको उस बहन को प्रेरित करना है, कैसे आप सेवा में उसको लगाएंगे, पर उसके सारे इतने सारे कारण हैं कि मुझे ये होता है, मुझे वो होता है, मुझे ये होता है, मुझे वो होता है, मेरा ऐसा, मेरा वैसा, मेरी कमर, मेरी पीठ, मेरा पेट, मेरा सिर, वो ऐसे सब कहानी बनाते रहती। तो ऐसी जो आत्मा है आपके सेवा केंद्र पर आ गई है, और अब उसको आपको कुछ करना है, तो उसमें आप एक्टिंग कर सकते हैं, एक इंचार्ज बहन बैठ जाए, एक बन जाए, कोई वो बहन बन जाए, कोई उसके साथी बन जाए, कोई निगेटिव बोलेगा, कोई पॉजिटिव बोलेगा, कोई क्रिएटिविटी, और लास्ट में एक्शन बताना है, और वो एक्शन करके भी दिखाना है कि परिस्थिति ठीक हो गई अब, और वो आत्मा आप कैसे कर रही है, ठीक है। तो ये आपका, उसके बाद में ये ग्रुप, इस ग्रुप में आपकी एक बहन है जो सेंटर में इतनी डिस्टर्ब हो गई है कि अभी जाकर पुरानी दुनिया में जाने का सोच रही है और कोई उसको मिल भी गया है तो वो सोच रही है, बस अवसर की तलाश में है कि कब यहां से भागू। तो आपके सेवा केंद्र में ये परिस्थिति है जबरदस्त। तो इस परिस्थिति में आप फैक्ट्स, फीलिंग्स, क्रिएटिविटी, फायदे, निगेटिव और लास्ट में एक्शन, और आपने क्या एक्शन ली और उसका क्या परिणाम हुआ वो भी एक्शन करके बताना है, प्ले करके, ठीक है। ये आपका ग्रुप। उसके बाद में एक आत्मा है आपके ग्रुप में, नेक्स्ट ग्रुप, हाँ, कि उसको अचानक एक बड़ी बीमारी हो गई है कैंसर की और वो एकदम से डिप्रेशन में चली गई है और इतना ज्यादा गहरा डिप्रेशन है कि अब वो उसका किसी कार्य में मन नहीं लगता। अब आप उसको कैसे मनाएंगे, उस डिप्रेशन से उसको कैसे बाहर निकालेंगे, उसमें आपको ये 6 के 6 एक्शन करके बतानी है, ठीक है, इस ग्रुप के लिए। उस ग्रुप के लिए लास्ट, उधर का लास्ट ग्रुप, आप सुन लीजिए, पहले सुन लेंगे सभी। आपके सेंटर के कुछ भाई बहन, कुछ भाई एकदम एंटी हो गए हैं और इतने भयंकर एंटी हो गए हैं कि हर चीज में निंदा करते हैं, ग्लानी करते। पहले अनन्य थे, रोज आते थे सेंटर में, अब अचानक सेंटर में आना बंद कर दिया और किसी और ग्रुप को ज्वाइन कर लिया और वो अब लोग बहुत जबरदस्त निंदा कर रहे हैं। जितने सहयोगी थे अब उतने ही विरोधी बन गए। अब ऐसे 2-3 भाई है तो आपको एक्शन करके बतानी है कि क्या फैक्ट्स है, फीलिंग्स है, क्रिएटिविटी, फायदे, नुकसान, और एक्शन आपने क्या ली और फिर एक्शन का क्या परिणाम हुआ, आपने योग का प्रयोग किया, सकाश दी, जो भी है वो सब करके यहां बताना है। तो ये ग्रुप। उसके बाद में ये वाला हो गया बीच का, नहीं, आप जहां रहते हैं सेवा केंद्र में, अचानक वहां पर प्राकृतिक आपदा, भूकंप आ गया और इतना भयंकर भूकंप है कि उस भूकंप में आपको एक्शन करके बताना है क्या क्या हो रहा है, कैसे कोई रो रहा है, कोई दब गया, कोई कुछ कर रहा है, और आपने फिर क्या क्या किया उसके लिए, उसकी पूरी आपको एक प्ले बनाना है, ठीक है, प्राकृतिक आपदा। लास्ट ग्रुप, वो उधर की दो माता उधर ग्रुप में चले जा सकती है, अटैच हो जाइए, उधर खाली है। उसके बाद में ये ग्रुप, लास्ट ग्रुप, लास्ट ग्रुप में आपके ग्रुप में जितनी भी आप सेवा केंद्र में रहती है जितनी भी बहनें हैं, कोई भी अमृत वेला उठता नहीं है तो, और ज्ञान से उनको एलर्जी है बहनों को, तो आप अभी इस परिस्थिति को कैसे ठीक करोगे, इधर 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 ये ग्रुप में, और या फिर आप लोग किसी और ग्रुप को अटैच हो जाइए, आप लोग दोनों, ये इधर जगह है, दो चेयर्स खाली, हाँ भले आप बैठ जाइए, यहाँ 2 चेयर्स खाली है, इधर आ जाइए। अभी कौन सा ग्रुप बचा है, लास्ट बचा है ना, हो गया, कौन सा बचा है, हो गया सभी, ठीक है। तो अभी स्टार्ट करेंगे, आपको आपस में एकदम विगरस डिस्कशन करना है, कौन क्या बनेगा, कैसे बनेगा, डायलॉग्स क्या होंगे, कैसी स्क्रीन प्ले क्रिएट करनी है, पूरी परिस्थिति कैसी है, हमने थोड़ी सी आइडिया दी पर आपको उसको विस्तार करके प्ले बना देना है जैसे कोई टीवी पे दिखाने वाले है कोई। तो स्टार्ट,
जो भी नए बहने हैं एक एक ग्रुप को एक एक मिनट जाके ज्वाइन करो। जो भी नहीं है एक ग्रुप को ज्वाइन कर दीजिए।
कौन है व्हाइट? और यहाँ पे दो तीन माइक है, जो भी बोलेंगे माइक पर बोलेंगे। एक रेड, रेड नेगेटिव अपना फीलिंग्स, फीलिंग्स नहीं वो चेंज करते जाना। ब्लू एक्शन, लास्ट एक्शन, फाइनल प्लान। फाइनल फाइनल प्लान कौन बताएगा? ब्लू ब्लू फाइनल प्लान। अरे लो ना, कौन है फाइनल प्लान? लास्ट में पूरा कैसे बताएंगे? येलो, फाइनल प्लान लास्ट में बताया जाएगा, करेंगे पहले पर बताएंगे हमने ऐसा किया। ग्रीन क्रिएटिविटी, वो ब्लू है ब्लू। येलो, येलो बेनिफिट्स, फायदे, इस परिस्थिति से क्या क्या फायदे हैं? चलो आप सब देखेंगे। ग्रुप नंबर वन स्टार्ट, माइक लेते जाओ। तीनों चारों माइक में से जब भी बोलेगा, जब भी कोई बोलेगा माइक पर बोलेगा, माइक ले लो और बोलना स्टार्ट। या तीन माइक रखो, ये हमारे पास रहेगा। अरे आवाज तो करो, वो माइक लो ना, इसलिए आवाज करो। माइक चालू, फिर से करो अभी एक बार। लाइट्स ऑन कर दो पूरे, महेश भाई लाइट्स पूरे ऑन करो। स्टार्ट, एक बार घूम लो वापस। स्टॉप म्यूजिक।
अरे काय झालं, काय सगळे झोपलाय, लक्ष काय इकडे तिकडे, काय झालं? एक मिनिट थांबा, बघते मी उतरून बघतो। टिक टिक, खिडकी जरा खोला खाली,
सगळं माइक वर बोलायचं जे काही बोलायचं।
जरा गाडीचं चाक मागचं पंक्चर झालंय वाटतं, आता काय करायचं?
माइक 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 माइक,
आता काय होणार?
थांबा थांबा, बघूया आणखी काय होतंय का, त्यावरच चालते का थोडा वेळ?
आम्हाला बहिणजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वजण, सर्व बहिणी मुंबईला पिकनिकसाठी गेलो, त्याच्यामध्ये खूप सुंदर एन्जॉय केला आणि खूप शॉपिंग सुद्धा केली, त्याचबरोबर रात्र पण झाली येता येता, आणि ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकल्यामुळे खूप उशीर झाल्यामुळे आमची गाडी मध्येच पंक्चर झाली, आणि आता आम्ही सर्वजण प्रयत्नामध्ये आहोत की गाडीचं पंक्चर काढून आमच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी।
खाली उतरा थोडे जण, उतरा आता सगळेच खाली, बघूया।
शी ग बाई, काय हे झालं? आत्ताच या गाडीला बंद पडायचं होतं का? काय नव्हे, आता कसं होणार आणि काय होणार आता काय माहिती।
बापरे, काय करायचं आता, एवढ्या रात्री मदत पण मिळणार नाही आपल्याला,
तर काय करायचं?
थांबवायचं।
ओ माय गॉड, रात्री 12 वाजता गाडी बंद पडली, अरे बापरे आता काय करायचं?
मला तरी खूप भीती वाटते, इकडं कोणीच दिसत नाही, मला खूप भीती वाटायला लागली, लवकर काहीतरी करा।
ब्लॅक
अगो, उद्या प्रोग्राम आहे, आपण पोहोचणार कसं एवढा वेळ? आधीच निघायला वेळ झालाय आपल्याला, आणि एक तर झोपेचं सगळं खोबरच झालंय इथं।
आपण काहीतरी काढ,
येलो
अरे तुम्ही काय घाबरता एवढे, बाबा नेहमी काय म्हणतात आठवा ना तुम्ही, बाबा म्हणतात कारण नाही पाहायचं निवारण शोधा, असे काय घाबरताय, तुम्ही शिवशक्ती आहेत, अष्टभुजाधारी दुर्गा आहेत तुम्ही, घाबरू नका, दादी दिदींनी मोटरसायकल मोठे मोठे गाड्या नीट केल्या, चप्पल शिवल्या, अरे आपण ही गाडी नाही ठीक करू शकत, आपण तर किती जण आहेत, घाबरू नका, आपण याच्यावरती सोल्युशन नक्की काढूया, डोंट वरी,
येलो फायदा आहे.
भाई तुम्हाला येत का चाक लावायला?
मी आपल्याला
काय आहे गाडीमध्ये,
एकटं करू शकणार नाही, माझ्याकडे सगळं आहे,
आम्ही तुम्हाला मदत करू.
करणार का खरं?
आहे.
नाही नाही तर मला एकटीला एकट्याला लावशील आणि तुम्ही सगळे बाजूला.
नाही थोडी थोडी आम्ही पण तुम्हाला मदत नक्की, आम्ही चाक काढून देऊ तुम्हाला, तुम्ही लावा.
नाही नाही काढू पण लागेल, लावू पण लागा, मला एकट्याला नाही जमणार आहे. ठीक आहे
ठीक आहे,
चला या थोडीशी मदत करणार आहे मला. एक मिनिट स्टेपनी आण जरा गाडीतली. इकडे जरा
माईक माईक
हा हे जरा फिरवू लागा तुम्ही कोणतरी.
बापरे किती घट्ट आहे
असं.
निघालं रे निघालं निघालं.
दोघींनी जरा
अरे कोण
दुसरा लावा
मागचा चाक काढा जरा.
कोई दो बहने योग भी तो करो. सबके सब गाडी में लगे
बैठे हुए सभी योग करो.
यहाँ बैठ के कोई योग करो.
एक मिनिट मी नाही ठीक आहे ठीक आहे इट्स एक मिनिट मला जरा पाना द्या. हा वरती ड्रायव्हरच्या सीटच्या खाली आहे, जरा द्या मी खाली जरा जाते गाडीच्या जातो गाडीच्या.
ठीक आहे ठीक आहे घ्या पाना पाना घ्या. पाणी पाहिजे.
इसके अभी तक बेनिफिट्स नाही बताया है, इसमें भी कुछ फायदे है क्या? इधर आ जाओ सामने.
ड्रायव्हर साहेब झालं का? लवकर लवकर आ.
स्टार्ट.
पहिले जब गाडी पंक्चर हो गई तो हम डर गए, टेंशन भी आया, घबरा गए और सोल्यूशन नहीं मिल रहा था. लेकिन बाद में हमने शिव बाबा को याद किया, बाबा के महावाक्यों को याद किया कि हिम्मत दे बच्चे मदद दे बाप. बाबा कहते हैं आप शिव शक्ति हो, आपके साथ हजार भुजा वाला बाबा है. तो हमने बाबा को याद किया तो हमें सोल्यूशन मिला कि हमें ये टायर चेंज करना चाहिए.
इसमें परिस्थिति से आपने क्या सीखा, क्या फायदे हुए?
इससे हमारी आंतरिक शक्तियां बढ़ गई, इनर पावर हमारी बढ़ गई, हमारा डर निकल गया. और हम क्या क्या कर सकते हैं, हमारे अंदर क्या क्या क्षमता है, ये हमें अनुभव हुआ.
अभी फाइनल एक्शन प्लान आपने जो भी किया शुरुआत से अंत तक वो कोई एक बताएगा. ब्लू फिर से लास्ट में कोई भी बताए. ब्लू ब्लू टोपी दो दो.
आम्ही ज्यावेळी पुष्प घेऊन निघालेलो होतो त्यावेळी लेट झालेलं होतं. खरं ज्या क्षणी मध्य रस्त्यामध्ये ना मागपुढं कोही कोणतंच साधन नसताना गाडीचं चाक ज्यावेळी पंक्चर झालं त्यावेळी सगळ्यांनी, काहींना हे असते की आम्ही करू शकत नाही ही कामं बहिणींचीच असतात, खरं बहिणींनी खूप छान प्रकारे मला आम्ही करू शकत नाही असं न म्हणता चाक काढण्यामध्ये लावण्यामध्ये मला मदत केली. काही अंधार असून भीती वातावरण असून सुद्धा त्या घाबरले नाहीत. त्याच्यामध्ये जे बाबांनी ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा त्यांनी वापर केला त्या परिस्थितीमध्ये, हे बेनिफिट
आहे. नेक्स्ट ग्रुप ये वाला ग्रुप आ जाओ. सब अपनी अपनी टोपियां पहन लो आके. दूसरों को टोपी नहीं पहनाना, खुद पहनना. आ जाओ इधर से आओ या इधर से आओ किधर से भी. सारे सारी बातें सब आनी चाहिए. निगेटिव भी बहुत सारा बताना है, पॉजिटिव भी बहुत सारा बताना है, इमोशंस भी एक्टिंग करके बतानी है. कोई एक बहन नहीं, बहुत सारी बहनें एक्टिंग करके बताएंगी इमोशंस. सारी चीजें एक ही पॉजिटिव वाला नहीं होना चाहिए, सब कुछ होना चाहिए उसमें. स्टार्ट. पहले अपनी परिस्थिति बताओ, बाकी लोगों को पता नहीं आपकी परिस्थिति क्या है. व्हाइट, व्हाइट कैप, सूचना, इंफॉर्मेशन, फैक्ट्स, फिगर्स, व्हाइट 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 पहन लो आप, व्हाइट ये है. हाँ, स्टार्ट. सभी सुनेंगे, अपना डिस्कशन बंद, नो डिस्कशन, इधर स्टार्ट.
ओम शांति. बहुत बड़ा सेंटर है, आने वाले भाई बहने भी बहुत है, मराठी फार मोठं सेंटर आहे. येणारे भाऊ बहिणी पण बरेच आहेत, पण कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे आणि म्हणजे सेवा पण करायची आहे. भाई बहिणी जे आहे येत आहेत ते पण खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे धन पण खूप आहे, पण त्यांच्यामध्ये कंजूसी आहे ही फॅक्ट आहे.
स्टार्ट प्ले.
काय करणार दीदी, सेंटर सेंटर वरती तर प्रोग्राम बनवायचाय. प्रोग्राम बनवण्यासाठी खर्च तर खूप येणार आहे, खर्च येणार आहे, पण खर्चासाठी देणारा इन्कम पण आपल्याकडे एवढा नाही. त्यासाठी आपण काय सेवा कशी वाढवणार याचं थोडं जरा टेन्शन येत आहे. आता यासाठी काय करू शकणार, आता तुम्हीच त्यावरती डिसिजन घ्या.
हे पा बहिणीनो, बाबांची सेवा आहे, बाबा करता करवीत आहे, आणि बाबांच्या सेवेमध्ये ज्या आत्म्यांना सफल करायचंय ते हर हालतमध्ये करणारच आहेत. फक्त आपला योग जो आहे तो बाबांशी पाहिजे, नक्की व्यक्तींशी.
पण दीदी देण्यासाठी तर
त्यासाठी आपण सर्वांनी मिळून संघटित रूपात योग करूया. आपण ते पॉझिटिव्ह संकल्प देऊया, ज्यामुळे बाबांची सेवा खूप छान प्रकारे होईल, प्रोग्राम पण एकदम छान होणार आहे. त्यासाठी आपण 21 दिवसाची योग भट्टी करूया, सगळ्या बहिणी मिळून छानपैकी योग करूया आणि संकल्प घेऊया. मी धनाची देवी लक्ष्मी आहे आणि धन येत आहे. बाबांची सेवा प्रोग्राम खूप छान होत आहे असा आपण संकल्प करूया. चला आपण सगळे मिळून योग करूया.
स्टार्ट. निगेटिव बेनिफिट्स सब कुछ.
बेनिफिट दीदी, आपल्यावर ही परिस्थिती आली त्यामुळे आपला योग बाबांशी खूप छान लागला, आणि कुठलाही देहधारी व्यक्ती ह्या कार्यामध्ये मदत मुळीच करू शकत नाही, कारण कार्य बाबांचं आहे, सेंटर बाबांचं आहे, आणि करता करविता पण बाबा आहे. त्यामुळं सगळी जिम्मेवारी आपण बाबांवर दिल्यामुळं आपण खूप निश्चिंत झालेलो आहोत.
हो, खरोखर फरच फायदा झाला आपला.
निगेटिव्ह
ब्लॅक.
अरे ब्रह्मकुमारी सेंटर वरती जे काही येतात ते तर देतच असतात, धन संपत्ती जे काही पैसे असतात. मग आपण एकट्याने नाही दिलं म्हणून काय, आपण तर घर गृहस्थ मध्ये आहे, आपल्याला मुलं पण आहे किंवा मुलांचं शिक्षण पण आहे, लग्न पण आहे, त्यालाही आपल्याला पैसे द्यावा लागतात. आपण नाहीतर दुसरे कोणी देऊ धन जे काही पैसे आहेत ते.
और भी कोई निगेटिव्ह में.
ब्रह्मकुमारीचे सेंटर तर खूप मोठे मोठे आहेत, खूप महिलांसारखे आहेत, आणि तिथं धनाची काय कमतरता असेल. त्या बहिणी तर फोर व्हीलर मध्ये फिरतात, खूप पॉश राहतात, त्यांच्याकडे तर खूप धन आहे, आणि आपण दिल्याने काही कमी पडणार. बाकीचे आहेत ना ते करतील धनसेवा, आपल्याला काय गरज आहे धनसेवा करायची.
हे पहा बहिणींनो, आपण पॉझिटिव्ह रीती राहिलं पाहिजे, आपण जे आहे छानपैकी योगामध्येच राहिलं पाहिजे. पहा परिस्थिती आपोआप बदलून जातील, न करणारे सुद्धा सेवा करतील.
एक्शन परिस्थिती कैसे बदल गई उसकी एक्शन करके दिखानी है. जो विरोधी लोग थे कैसे सहयोगी, उनको कैसे आप सहयोगी बनाएंगे, उनसे बात करना है.
हे पहा, ओम शांती. हे सेंटर सगळं आपलंच आहे, बाबाचं कार्य म्हणजे आपलंच कार्य आहे. बघा
Hmm.
बाबाचं कार्य हे आपलंच कार्य आहे. आणि जर आपण बाबाच्या घरामध्ये धन लावलं तर ते आपल्याला बाबा रिटर्न 21 जन्म देतच राहत असतो. त्याच्यामुळं आपण ही कर्मांची गहन गती समजून घेतली पाहिजे आणि बाबाच्या घरामध्ये भरपूर धन लावून आपले बाबाचे कार्यक्रम सफल केले तर आपलेही सर्व आपल्यालाही सफलता मिळत राहते. आणि बघा, करण करावन हार बाबा आहे, बाबा करत राहतो. आणि आपण सगळे मिळून बाबाला योग करूयात.
आपण कोणतं पण कार्य करताना बाबाच्या घरात देतो, बाबाला देतो, आपण कोणी इथं बहिणीला नाही देत.
डन, फायनल.
ओम शांती दीदी. अभी आता आम्हाला कळलं की धन सेवा ही किती महत्वाची आहे, करणं ही किती गरजेचं आहे. जसं आता आपण पाहिलं की केरळमध्ये काय झालेलं आहे आणि अचानक असंच काही पण आपली जर काही असं परिस्थिती जर आपल्यावरती आली आणि सगळं काही आपलं समाप्त झालं तर हाही ते पण आमचं भाग्य बनणार नाही. म्हणून आम्हाला संकल्प आलाय, बाबांनी आम्हाला टच केलेला आहे की आहे ते आता सफल करायचं आणि आपलं 21 जन्माचं जे आहे आपल्याला भाग्य बनण्यासाठी म्हणून आम्ही धन सेवा करतो.
ओके, ओम शांती, बहुत बढिया. नेक्स्ट ग्रुप, जल्दी जल्दी, और सब लोग पार्टिसिपेट करेंगे, हर एक को कुछ ना कुछ बोलना है. जल्दी जल्दी आएंगे, टोपियां पहनेंगे. और जो भी बोलेंगे माइक पर बोलेंगे. स्टार्ट. फैक्ट्स वाइट.
ओम शांति.
डिस्कशन बंद. इधर
6 मास हो गए हैं, सेंटर शुरू हो गया है. इतनी मेहनत की है, प्रदर्शनिया की है, शिविर की है, सब कुछ मेहनत की, फिर भी 6 मास से एक ही स्टूडेंट है, कोई स्टूडेंट ही नहीं पढ़ रहे है, तो सेवा की कोई रिजल्ट ही नहीं मिल रही है. तो अभी कौन सी मेहनत करे समझ में नहीं आ रहा है, क्या करना चाहिए
बाबा, क्या करे. इतनी मेहनत की तब भी स्टूडेंट्स नहीं आते. एक स्टूडेंट आ रहा है, उसको भी पता नहीं मुरली समझ में आती नहीं आती है. 6 महीने हुए और 6 महीने, 1 साल के बाद तो दीदी रेंट के लिए पैसा देना भी बंद करेंगे. फिर ऊपर से पूछेंगे 1 साल हुआ सेवा नहीं हुई, ये नहीं हुआ, कैसे करे कैसे करे कैसे करे. बाबा समझ में नहीं आता. इतने क्लासेस सुने. हृदय पुष्पा दादी कर्नाटक गए थे, सेवा नहीं हो रही थी, तो बाबा ने बुलाने के लिए मम्मा को भेजा था. यहाँ दीदी तो किसी को भेजते भी नहीं है, बंद भी नहीं करते, क्या करे क्या करे समझ में ही नहीं आ रहा है.
अरे बाबा ने हमें यहाँ पे किस लिए भेजा है, कुछ अच्छा. बाबा को पता है हर एक बच्चा कितना क्वालिटी वाला है, तो क्रिएटिविटी कर सकते ना हम, बच्चों का समर कैंप ले सकते हैं.
कुछ नहीं होने वाला, कुछ नहीं होने वाला.
अरे ऐसा क्यों बोलते हो.
अरे समर कैंप से क्या होगा, जो बड़ों में परिवर्तन नहीं दिखाई देता तो छोटों से क्या परिवर्तन होने वाला.
अरे हर बात में ना 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 करेंगे तो कैसे हो जाएगा. अच्छा समर कैंप नहीं तो हम
कुछ नहीं, कुछ नहीं. इससे पहले भी बहुत बार हमने प्रयास किए है लेकिन कुछ भी नहीं हुआ है.
हेल्थ चेकअप कर सकते हैं,
क्या होगा.
हेल्थ चेकअप भी कर सकते हैं और छोटे बच्चों का समर कैंप भी रख सकते. इससे छोटे बच्चे अपने माँ बाप को घर में जाकर भी ज्ञान सुना सकते हैं, फिर उनमें
कुछ नहीं. छोटे बच्चों का कौन सुनने वाला है.
अरे हेल्थ कैंप कर सकते हैं, आजकल लोग तो कहते हेल्थ कॉन्शियस हो गए.
कर सकते हेल्थ कैंप, उसके लिए डॉक्टर कहाँ से लाएंगे, पैसा कहाँ से लाएंगे. एक बात थोड़ी ना है, ऐसे बोलने से थोड़ी ना होगा, कुछ नहीं होने वाला
है. तो संकल्प है करेंगे, छोटे बच्चे आएंगे तो उनके घर वाले भी आएंगे.
समझ में नहीं आ रहा है क्या करे क्या करे. ये इनका भी अच्छा है, उनका भी राइट है, क्या करे समझ में नहीं आ रहा है. ये भी राइट है, पैसा कहाँ से लाएंगे और इतना पैसा खर्च किया और फिर कोई आया नहीं तो फिर क्या करेंगे, और आया तो इतने सारे स्टूडेंट्स भी हो जाएंगे, क्या करें बाबा, समझ में नहीं आ रहा है।
हम राजयोग मेडिटेशन करेंगे, ध्यान करेंगे, प्रदर्शनी लगाएंगे तो बच्चे क्यों नहीं आएंगे, मेहनत करेंगे तो बच्चे आएंगे ही। बाबा ने कहा है कि योग करो, बाबा को याद करो, योग का प्रयोग करो तो बच्चे जरूर आएंगे।
बहुत सारी बहनें हैं, कुछ ना कुछ बोले, क्या एक्शन लेंगे और करके बताएंगे एक्शन, फिर हो गया परिणाम। जल्दी 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 कोई भी,
इतना सब कुछ होने के बाद हमने एक प्लान एक्शन बनाया कि हेल्थ कैंप भी किए और फिर समर कैंप भी किए। उसके बाद स्टूडेंट्स बढ़ने लगे और फिर 2 महीने के बाद हमारे सेंटर की अवस्था ऐसी हुई।
और भी कुछ किया बढ़ाने के लिए, बस समर कैंप और हेल्थ चेकअप से आ गए कि और भी कुछ करो ना।
थोड़ी अलग क्रिएटिविटी हुई ना अभी।
नहीं थोड़ा योग वगैरह तो करो।
योग के प्रयोग का पॉइंट रह गया।
अच्छा अच्छा दीदी कर रहे थे। ओम शांति। चलो जिनको जाना है वो कौन आए थे, बहन आ जाओ, चलो जल्दी स्टार्ट। ग्लास भांडे। स्टार्ट स्टार्ट एक्शन।
ओम शांति।
ओम शांति।
हमारे सेंटर की एक साथी बहन जिसको एक देहधारी से बहुत प्यार हो गया है, जिसके कारण उनकी बुद्धि बाबा में लगी नहीं रही है। सेंटर का माहौल ऐसा हो गया है कि बाकी की सभी बहनें जो हैं, उनमें से आधे तो बहुत नेगेटिव बोल रहे हैं और आधे बहुत पॉजिटिव बोल रहे हैं। तो ऐसी परिस्थिति को लेकर हमारी टीम आई हुई है, आप सब के सामने इस परिस्थिति को हम सब प्यार से रखेंगे। ओम शांति।
माइक माइक।
बाप रे किती दूर झाली। सुप्रिया चल लवकर लवकर सेवा कर।
हॅलो, तुम्हाला पहिले रोज फोन करत होता, आता बरं तुम्हाला का फोन करत नाही?
कहां से आवाज आ रही है?
मला ना
अजा उधर।
हॅलो,
मला ना या सेंटर वरती राहून राहून आता खूप कंटाळा आलेला आहे आणि मी तुझ्यासोबत बोलत आहे, मला सर्व बहिणींना पण या ठिकाणच्या माहिती झालेला आहे, त्यासाठी आता मी जास्त दिवस राहू शकत नाही, तू लवकर या आणि मला घेऊन जा, काय पण करा लवकर या आणि मला घेऊन जा।
तुझी पूर्ण तयारी आहे ना?
फोन आलाय, फोन बघ, कोणीतरी बोलायला दिला।
तुझी पूर्ण तयारी आहे ना?
ती कोणत्या तरी पोराला बोलू लागली, बघ आता काय खरं नाही तीच। बघ बघा कशी बोलत आहे, बरं झालं तिचं गेली तर बरं होईल, कारण बहिणीचा ना तिच्यावर खूप विश्वास आहे, बहिणी खूप तिचं ऐकतात आणि आपल्याला रागवतात, बरं झालं गेली तर खूप चांगलं। आपण सगळी सफाई करायची आणि त्यांनी मस्त फोनवर बोलत बसायचं, भांडे घासायचे, झाडून काढायचं, ज्ञानयोगामध्ये बिलकुल लक्ष नव्हतं, बरं झालं गेली ते। बाई चालले तर चालले, पण सेंटरचं नाव बदनाम करून चालले बघ।
रूपाबाईंची मला तर असं वाटतंय की यांनी जर असं केलं तर आपल्या विद्यालयाचं नाव पण खूप बदनाम होईल, त्याच्यासाठी ना आपण मोठ्या बहिणींच्या कानावर घालायला पाहिजे की आपल्या सेंटरमध्ये असं असं होत आहे, मग बहिणी यावर आपल्याला काहीतरी उपाय पण सांगतील, तुम्हाला काय वाटतंय?
बरोबर आहे, परिस्थिती आज सर्वांवरच येते, परिस्थिती कोणावर येत नाही, परंतु याच्यातून आपल्याला मार्ग काढावे लागणार आहे, असं बोलून निगेटिव्ह बोलून चालणार नाही। जया बिना
नीता इकडे या असं निगेटिव्ह बोलायचं नाही. आपल्याला याच्यावर हा उपाय काढायचा आहे, आपल्याला आपण तिच्यासाठी योग करूया. तिच्या जीवनात परिस्थिती आली तर आपण सर्वजण मिळून तिची मदत करूया. आपण बहिणजींकडे जाऊया.
नाही बहिणजी, पण ती पोरगी वाटतच नाही ह्याच्यातली, आपल्या यज्ञामधली असं वाटायले की ती व्हायचीच आहे, तिला थोडं तरी काय वाटलं पाहिजे.
परंतु जे काय आहे खरं आहे, परंतु बहिणीने त्याच्यावरती काय तर डिसिजन घेतला पाहिजे ना.
पण मला वाटतं आपण बहिणींना सांगण्याच्या अगोदर पण आपण योग भट्टी करूया. आणि तो जो नवीन म्हणजे तो जो आत्मा आहे किंवा तो जो मुलगा आहे दिव्या बहिणींना सारखा फोन करत आहे, त्याच्यासाठी आपण एवढे पॉझिटिव्ह विचार करूया. कदाचित तो पण ज्ञानात आला तर
आपण त्यांना सांगत होतो ना, पण त्या समजून घेतच नाहीत, आपल्यालाच उलट त्या बोलतात, आपण कसं त्यांना सांगणार.
तसं नाही सोनू बहिणजी, बाबांनी काय सांगितलंय आपल्याला, आपण अज्ञानी लोकांना आपण परिवर्तन करू शकतो.
आपल्याला
सेंटरच्या बहिणीला परिवर्तन करायला जास्त अवघड नाही जाणार, त्याच्यासाठी आपण योग करूया, योग भट्टी आपण ठेवूया.
ठीक आहे, मग बोलवा, लवकर बोलून घ्या, जे काय ते निर्णय फायनल घेऊन टाक.
चला आधी आपण बाबांच्या कमऱ्यामध्ये जाऊत आणि नंतरच बहिणजींकडे जाऊत.
इधर 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 करा, चलेगा ये कैमेरा के सामने.
हॅलो, या सर्वजणी आता माझ्यासाठी योग करत आहेत. आता यांच्या योगाद्वारे मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, मी माझी बॅग पण सोबत घेतलेली आहे. तू काही पर पण मला लवकर घ्यायला ये, मी आता राहू शकत नाही.
तू पण ना अशीच आहेस, तुला काही कळतच नाही.
ओम शांती बिंजी.
ओम शांती
बोला बिंजी.
दुसरा माईक दे.
बहिणजी, आमच्या सर्वांना तुम्हाला एक बोलायचं होतं, आम्ही बोलू शकतो का?
हा बोला ना, या सगळेजण या.
बहिणजी, आपल्या सेंटरमध्ये दिव्या बहिणजी नावाची जी बहीण आहे, तर त्यांचं आम्ही काही दिवसांपासून पाहत आहोत, तर त्यांचं लक्ष नाही इथं आणि त्या दुसरं कोणाला तरी पाहतात, तर दुसऱ्यांना फोनवर बोलतात. तर आमच्या सर्वांचं असं म्हणणं आहे की आपण त्यांच्यासाठी योग करूया. बाकीच्या बहिणी म्हणत आहेत की त्या पळून जाणार आहेत.
काय पळून जाणार? शक्यच नाही.
हो बहिणजी, आम्ही आमच्या कानाने ऐकले, त्यांनी एका पोराला बोलू लागले आणि म्हटली माझी बॅग पण तयार आहे.
आणि त्या म्हणत होत्या की आत्ताच जायचं, तू पटकन मला न्यायला ये. बघा बरं बहिणजी, लवकर काहीतरी करा.
बहिणजी अगोदर आता गेलं तर काही खरं आहे, लवकर निर्णय घ्या.
बहिणजी काही सुचत नव्हतं म्हणून बाबांसाठी बाबांना पण सांगितलं आणि असं एक टच झालं की तुमच्याकडे यावं, कारण मोठ्यांचा उपदेश आपल्यासाठी नेहमीच योग्य असतो आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. बहिणजी, आपण त्या बहिणीसाठी योग करू शकतो का?
का नाही, कारण योग हा सगळ्याच गोष्टींवरती उपाय आहे. बाबा आपल्यालाही मदत करेल आणि दिव्याला सुद्धा मदत करेल. बोलवा दिव्याला कुठे आहे.
थांबा बहिणजी, मी त्यांना घेऊन येते. दिव्या बहिणजी काय करत आहात तुम्ही?
काय झालं
तुम्हाला? आहे ना बहिणजींनी बोलवलंय.
हे तुमचंच काम असेल, सारखं 24 तास माझ्या मागे पुढे फिरता आणि बहिणींना सांगता माझ्याबद्दल काय काय.
आओ, तुमच्याबद्दल काळजी आहे, स्नेह आहे जास्त, म्हणून तुमची एवढी काळजी घेत आहोत आम्ही.
स्नेह आहे तर एवढे दिवस का नाही दाखवला? आता तुम्ही मला किती जरी रोकलं तर मी थांबणार नाही.
प्लीज माझं ऐका आणि एकदाच बहिणजींसमोर चला.
बरं ठीक आहे, येते.
बहिणजी दादींकडे पहा, दादींना आणि ब्रह्मा बाबांनी काय किती तपस्या केली आणि विद्यालयाचं नाव जर असं गेलं तर आपण त्यांना हेच देणार का? त्यांच्या प्रेमाचं आपल्याला रिटर्न द्यायचं आहे, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका आणि बहिणजींकडे चला.
ठीक आहे, चला.
बहिणजी, दिव्या बहिणजी आल्यात.
ये दिव्या बैस, तुझ्या मनातलं जे काही आहे तुला जे काही वाटतं ते सगळं बाबांना सांग. बाबाच तुला ह्या परिस्थितीतून मार्ग दाखवतील. बाबांनी तुला ह्या जीवनामध्ये तुझी निवड केलेली आहे, कारण बाबांनी तुझ्यामधली पवित्रता पाहिली, तुझ्यामधली सच्चाई सफाई पाहिलेली आहे. आणि हे जीवन जे आहे कुणालाही मिळत नाही. अतिशय सुंदर जीवन मिळालेलं आहे. कुठल्याही भावनेच्या वशीभूत होऊन तू हे जीवन असं सोडून नको जाऊस. आम्ही सगळेजण मिळून आणि तू सुद्धा बाबांना खरं प्रेम केलेलं आहे आणि बाबांच्या ह्या प्रेमाखातरच आपण आपलं जीवन ह्या ईश्वरीय सेवेला दिलेलं आहे. बाबांवरच आपलं खरं प्रेमच आपल्याला सुरक्षित जीवन प्रदान करणार आहे. सगळे मिळून चला आपण बाबांची आठवण करूया.
बहिणजी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला मार्गदर्शन केलं आणि मी माझ्या मनामधले विचार परिवर्तन केले.
बहिणजी दिव्या बहिणजीचं तर परिवर्तन झालंच आहे, पण एक मला नवीन आयडिया येत आहे की आपण तो जो मुलगा होता ना बहिणजींना फोन लावत होता, आपण त्यांना पण ज्ञानामध्ये आणूया ना, त्यांचं पण आपण परिवर्तन करूया
का नाही. त्या आत्म्याचं सुद्धा परिवर्तन करण्याचं, कल्याण करण्याचं भाग्य आपल्याला मिळणार आहे.
बहिणजी पण त्यांचा कोर्स तुम्हीच घ्या.
अवश्य अवश्य का नाही.
दिव्या बहिणजी तुम्हीच फोन करा त्यांना.
बघा आता चान्स भेटलाय बोलायचा, तेवढाच आता चान्स घेणार आणि बोलणार.
मला वाटतंय मी ना मगाशी खूप छान छान क्लासेस ऐकले पण आणि वाचत पण होते, त्या मुलाला जर आपण सचिन भाईचे क्लास ऐकण्यासाठी दिले तर नक्कीच त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊ शकते. हे नवीन मला बाबांनीच बहुतेक टच केलेलं आहे आणि म्हणून मी माझ्या सगळ्या क्लासेसच्या डायऱ्या सचिन भाईच्या क्लासेसच्या डायऱ्या ते मुलाला देऊन टाकते. चालेल ना बहिणजी?
चालेल चालेल, जरूर जरूर.
हॅलो, आमच्या सेंटरवरच्या बहिणजी ना तुझा कोर्स करू इच्छित आहेत, तर तू आता लवकरात लवकर कोर्स करण्यासाठी ये.
कसला ग कोर्स? काय त्या कोर्स मध्ये?
मी सांगते ना तुला ये म्हणून, तू माझं ऐकणार नाही?
ऐकणार ना.
मी एवढे दिवस तुझं सर्व ऐकलं, आता तू माझा एवढा ऐक, 7 दिवसांचा कोर्स करून घे.
विचार करतो.
अशा प्रकारे तू मुलगा सेंटर वरती पण आलेला आहे आणि योग करून आमच्या दिव्या बहिणीचं पण परिवर्तन झालेलं आहे आणि तो त्या मुलाचं पण आता परिवर्तन होण्याची वेळ आलेलीच आहे.
बहिणजी बघा कसा आला पटकन या म्हणल्यावर. आवर
कुलुपखट या ना. ओम शांती.
कशासाठी बोलवलं इथे?
अहो या ना मध्ये तर या. ते आमचा असा विचार होता की तुम्हाला पण या विद्यालयाविषयी थोडीशी माहिती मिळायला हवी, नेमकं इथं काय चालतंय आणि दिव्या बहिणजीच्या जीवनाविषयी पण तुम्हाला माहिती मिळायला हवी की त्यांचं जीवन किती श्रेष्ठ आहे आणि तुम्ही त्यांच्या जीवनापासून त्यांना किती श्रेष्ठ जीवनापासून.
तर मी ओळखतच आहे.
हो, पण तुम्ही त्यांना त्यांच्या श्रेष्ठ जीवनापासून किती म्हणजे व्यर्थ जीवनामध्ये घेऊन जात आहात याची पण.
बहिणजी काय फायदा त्यांना सांगून, त्यांची नजर तर यांच्याकडेच आहे ना.
तुम्ही शांत बसा ना प्लीज, थोडं तरी ब्रह्माकुमारी आहात तुम्ही, ब्रह्माकुमारी. या ना भाईजी प्लीज.
सुप्रिया अगं त्यांना बसायला तरी सांग.
बसा. बहिणजी येत आहेत तुमचा कोर्स घेण्यासाठी.
भाईजी
हे घ्या पाणी. थांब दिव्या, मी देते. हे घ्या पाणी. बहिणजी येत आहेत तुमचा कोर्स घेण्यासाठी.
ओम शांती.
ओम शांती.
तर आज आपण स्वतःचा परिचय, आत्म्याचा परिचय. आत्मा या शरीर, जसे एखादी गाडी आहे, त्या गाडीला चालवण्यासाठी ड्रायव्हर असतो.
एक प्रश्न विचारू का दिदी?
हा विचारा.
माझं नाव तर मला माहितीच आहे, स्वतःची ओळख तर आहे. माझं नाव सूरज.
ते शरीराचं नाव झालं ना. शरीर आणि आत्मा हे दोन वेगवेगळे आहेत. जसं ड्रायव्हर वेगळा आणि गाडी वेगळी आहे, ड्रायव्हर शिवाय गाडी चालू शकत नाही, तसं हे शरीर वेगळं आहे आणि या शरीरामध्ये आत्मा ड्रायव्हर जो आहे तो वेगळा आहे. आपल्याला या शरीराचा परिचय आहे, परंतु आत्म्याचा परिचय आहे का? कारण आत्म्याचा परिचय असल्याशिवाय ह्या शरीराद्वारे आपण कार्य सुद्धा करू शकणार नाही.
काय समजलं भाजी त्यांना? काय समजलं?
फायनल ऍक्शन रिझल्ट.
पद्धतीनं हळूहळू त्यांचा कोर्सही झाला आणि त्यांच्यामध्ये परिवर्तनही आलं. तर अशी एक विद्यालयामध्ये किंवा यज्ञामध्ये खूप मोठी परिस्थिती आली होती, एक विघ्न आलं होतं, पण निर्विघ्न भट्टी केली आणि त्याच्यातून हे विघ्न दूर झालेलं आहे. मोठ्यांच्या कानावर घातलं आणि त्यांच्याकडूनही काही काही माहिती भेटली आणि बाबांच्या मदतीमुळे पण हे विघ्न टळलेलं आहे. ओम शांती.
एक्सलंट. नेक्स्ट ग्रुप कौन सा रह गया? अजय. ग्लास अभी लेके जाना अपने. नेक्स्ट ग्रुप फास्ट. चलो जल्दी जल्दी अपनी अपनी कैप पहने और स्टार्ट करेंगे. जो भी बोलना है माइक पर बोलेंगे. कैप्स फटाफट पहन ले. सबसे पहले व्हाइट से चालू. जल्दी और सबको बोलना है, जैसे इस ग्रुप में सब लोग इन्वॉल्व थे उसी तरह से. व्हाइट पूरी व्हाइट है एक. स्टार्ट.
ओम शांति.
ओम.
ये क्या है? ये सभी बहनें कहां गए? एक तो ये सेंटर में इतना सेवा रहता है, आने जाने वाले भी इतना रहते हैं, एक बहन भी दिखाई नहीं दे रही है. कहां गए सभी के सभी?
हाँ दीदी बोलिया. क्या
तो उमा कहाँ है? विद्या कहाँ है? इतना बर्तन बर्तन है यहाँ. हाँ इतना बर्तन है. इधर देखो कपड़े ऐसे ही पड़ा है. कल तो सचिन भाई आने वाले हैं और ज्यादा साफ सफाई भी करना है. आप लोगों को भूखे लाने को बोला था, लाए क्या?
अपनी पहले परिस्थिति बतानी है. क्या है सेंटर पर? फैक्ट्स मतलब पूरा सिनेरियो क्या है वो पहले बताइए. क्या हो रहा है सेंटर पर?
हाँ वही प्रोग्राम है.
हाँ.
आज गुरुवार भी है और कल भाई जी भी आ रहे हैं. भाई जी के लिए और प्रोग्राम के लिए टोली भी बनाना है और गेस्ट भी आने वाले हैं. ये सारा तैयारियां करनी है तो आप लोग सभी फटाफट लगिए.
पता नहीं सेंटर पे कितनी सेवाएं रहती है. सारा दिन ज्ञान योग. बहन जी तो साड़ी इधर उधर करते है, ठीक तरह से रखते भी नहीं. इतना सेवा बाबा. ज्ञान योग तो रह गया पीछे. अभी हम क्या करें? दीदी तो सब कुछ एक ही बार में बताती है. काय गं बाई, किती सेवा करायची, करून करून कंबर गेली माझी तर.
दीदी दीदी उद्या सचिन भाई नाश्ता काय बनवायचा? नाश्ता काय बनवायचा?
सेवा करायची.
माईक माईक.
दीदी अहो किती जणांचा नाश्ता बनवायचा?
माईक दो.
काल सांगितलं होतं ना इडली सांबार करूया म्हणून. दीदी किती जणांचं बनवायचं आहे? आता मी लिहून पण ठेवले तिकडे. ते चिठी कुठे टाकले तुम्ही?
अगं बाई एवढ्या जणांचं नाश्ता.
दीदींना काय होतंय काय माहिती, एकतर गुरुवारचा
भोग
येणार आहेत त्यांचं आणि सकाळी नाश्ता बनवा, भोजन बनवा, फ्रूट बनवा, केवढं टू मच काम. आणि दीदींनी मृत्यू प्रवचनाला दोन बहिणी पाठवलेल्या आहेत, कपडे धुवायला दोघी जण गेल्या, नाश्ता भोजन टू मच सेवा, केवढी सेवा सेंटरला.
बहिणजी हा गुरुदस्ता आणलाय ठीक आहे
ना, ठीक आहे
सचिन भाईसाठी ठीक आहे ना,
ठेव ठीक आहे बाबाच्या कमरामध्ये ठेव.
हा हा ठीक आहे.
आणि ते कोर्स करायला गेले की नाही, हा मृत्यू प्रवचन करायला गेले की नाही? अग बाई सगळ्याला परत परत सांगायला पाहिजे.
घरी असताना चांगलं होतं, एमटेक करून झाडू पोचा करायला सेंटर वरती आले का? आणि बहिणजी मला झाडू पोचा हे ते केवढं सांगतात.
अगं सोफा वगैरे क्लीन केले की नाही ग? सेटिंग केले की नाही?
सगळं सेटिंग केलेलं आहे बहिणजी.
मग कपडे?
कपडे पण घेते बहिणजी.
सगळं
महावाक्य सांगितलं तर
प्रेस करून ठेवले कपडे, सगळं
स्टार्च केले, प्रेस केले, सगळं सेटिंग व्यवस्थित करून ठेवलेलं आहे.
तिकडे ठेवा, तिकडे ठेवा, ड्राइंग मध्ये ठेवा.
आणखी काय सांगा बहिणजी?
हा आता हे सोफा वगैरे सेटिंग करा.
एक घ्या 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 पटकन पटकन.
आणि लिस्ट मिळाली काय?
आताच बाहेरून आली
उद्याची प्रोग्रामची लिस्ट मिळाली काय? टोली वगैरे बनवायची
बनवली
तयार आहे बहिणजी.
हा तसं बनवा. हा आणखीन काय राहिले काय?
केक वगैरे बनवायचं म्हटलेलं ना.
हो
ते पण, ते पण बनवायचं. आईस्क्रीम पण म्हटलेला ते पण बनवायचं.
सगळं लिहिलेलं आहे ना त्याच्या.
सचिन भाईना तर ते आवडत नाही ना, मग ते कसं बनवणार?
नाही आवडलं तर आम्हाला काय आहे, आमची काय ड्युटी आहे? आम्ही त्याला पसंतीच्या ते बघायचं नाही. आपल्या मध्ये किती आयटम करायचं आहे ना तर सगळं करून ठेवायचं, ते पण खुश होईल.
बेनिफिट
बापरे. घरी असताना तर एवढं छान योग लागायचा, पण सेंटरला आल्यापासून नुसतं सेवा सेवा सेवा, किती सेवा करायचं. सारखी टोलीच बनवायला सांगतात बघा मला.
काय बाई किती सेवा असते सारखी सारखी, मला तर राहायची इच्छा नाही आता इथं. काय योग नाही ना, काय ज्ञान सांगायला मिळते. बहिणजी सारख्या दीपा इकडे, दीपा इकडे, हे कर ते कर, मी जाणार आहे आता, जावा मी तिकडं. बाबा म्हणा तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मला सेवा खूप लावताय तुम्ही.
अगं जयश्री बघितलंस ह्यांचं किती निगेटिव्ह झालं? असंच जर निगेटिव्ह चाललं तर वातावरण किती बिघडेल सेंटरचं.
हो मी पण ऐकलं. हे बघा सगळ्यांनी इकडे या, काय चाललंय तुमचं? खूप निगेटिव्ह वातावरण बनायला लागलेलं आहे. खूप सेवा असते बरोबर आहे, मान्य आहे, परंतु सेवा करताना सुद्धा बाबांनी काय सांगितले, सेवा करताना सुद्धा बाबांच्या यादमध्ये आपल्याला करायची आहे ना
बहिणजी. सेवा इतकी असते, ज्ञानयोग काहीच होत नाही, ज्याच्यासाठी आम्ही जीवन दिलं, मुरलीतलं महावाक्य पण नाहीये आम्हाला.
नाही मग बाबांनी काय सांगितलं आपला, सेवा करत असताना आपल्याला काय करायचंय, सेवामध्ये सुद्धा बाबाची याद करायची ना, कर्मयोग करायचे आपल्याला. ब्रह्मा बाबा काय करत होते, ब्रह्मा बाबा आपण सगळे ओळखतो, ब्रह्मा बाबा कर्मयोगी फरिश्ता होते. बाबा सगळी सेवा करत होते, बाबा आपल्या कर्मातून सगळ्यांना शिकवत होते ना.
बहिणजी तुम्हाला सांगायला काय जाते, इथं करायला आम्हाला लागतंय.
बरोबर आहे, परंतु आपल्याला सेंटरचं वातावरण निर्विघ्न बनवायचंय, कारण बाबा आपल्याला नेहमी सांगतात तुम्ही तुमच्या कर्मातून काय करणार आहे मला प्रत्यक्ष करणार आहे. जर आपण कर्म करत असाल इतकं निगेटिव्ह बोलत असू तर सेंटरवरती येणाऱ्या जिज्ञासूंना काय सांगणार ना आपण. जर सेंटरचं वातावरण पॉवरफुल असेल, निर्विघ्न असेल, तर येणाऱ्या भाऊ बहिणींना सुद्धा खूप चांगले फिलिंग्स आपल्याकडून येतील ना. बरोबर आहे ना शारदा?
बरोबर आहे.
बहिणजी ट्रॅफिक कंट्रोलचं मशीन आहे पण ते वाजतच असते, वाजतच असते, पण अजिबातच एक मिनिट सुद्धा योग करायला मिळत नाही. म्हणे अशरीरी बना एक मिनिटात, काय बनायचं, एक जन्म जाईल माझा तरी.
अरे पण करू शकतो ना, भांडी घासत असताना सुद्धा बाबाची याद करू शकतो, तुम्ही पाणी पित असताना सुद्धा बाबाची याद करू शकता ना. बाबांनी काय सांगले, पाणी पिताना माझी याद करा, चहा पिताना याद करा, आपण एक एक मिनिट याद करू शकतो ना. आम्हाला तर भट्टीमध्ये ओआरसीमध्ये आशा दीदीने सांगितलं की आपको कोई समय अलग से नहीं देगा, आपको अपने लिए समय निकालना पड़ेगा. तर आपण ही कंप्लेंट नाही करून चालणार की आम्हाला वेळ नाही मिळत, जो वेळ मिळतो त्याला आपल्याला सफल करायचंय ना.
पण काय करणार दीदी, एवढी सेवा करून आणि दीदी म्हणतात
दिवसभर काय करते?
मला असं वाटतंय की सचिन भाईना बोलवायचंच कॅन्सल करूया, म्हणजे योगच योग होईल.
असं नाही, आपल्याला जी सेवा करायची ती परफेक्ट सेवा करायची आणि बाबाच्या याद मध्ये करायची, कारण बाबा आपल्या सांगतात की सेवा से ही आपका भाग्य बनेगा. काही जणींना खूप संकल्प येतात ना, घरी असतो तर बरं झालं असतं, घरी असतो तर आरामात राहिलं असतो. बाबाने आपल्या विश्वाच्या परिवर्तनासाठी इथं आणलेलं आहे. मग आपण जर असं निगेटिव्ह बोलत राहिलं तर विश्वाचं परिवर्तन काय करणार? तर आपल्याला विचारांच्या मध्ये अगोदर काय आणलं पाहिजे? परिवर्तन आणायला पाहिजे. आणि आपण आजपासून हा संकल्प करूया, कितीही सेवा असेल तरी सेवेतून आपण 2 मिनिट काढू शकतो, 2 मिनिट बाबाची याद करू शकतो. ज्या 2 मिनिटांमुळे काय होईल, त्या सेवेमध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगली सेवा करता येईल. ती सेवा अथकपणाने आपण करू शकू, कारण जेवढे आपण निगेटिव्ह संकल्प करू ना तेवढं आपलं मन थकतं आणि मन थकल्यामुळे शरीर थकतं. त्याच्यामुळे सेवा जरी कमी असेल तरी आपण लवकर थकून जातो. त्याच्यामुळे बाबाच्या याद मध्ये चांगल्या संकल्पांच्या मध्ये आपल्याला सेवा करायची.
आणि दीपा, आपण तर ब्रह्मावान बघितलेलं नाही, मम्माला बघितलेलं नाही, पण बहिणीना तर बघतोयच ना आपण. बहिणींचं जीवन तर प्रॅक्टिकल आहे आपल्या समोर. किती दिवसभर फिरत असतात, किती सेवा असते त्यांना बहिणींना. जेवायला सुद्धा वेळ नाही, पाणी प्यायला सुद्धा वेळ मिळत नाहीये.
बरोबर, आम्हाला भेटायला पण वेळ नाही त्यांच्याकडे आजकाल.
मग तरी पण कशा असतात सांग? बिझी असून सुद्धा कशा असतात? इझी असतात, हलक्या फुलक्या असतात आणि सगळ्यांना हलकं करतात. मग आपल्याला पण त्यांनाच फॉलो करायचंय ना.
बरोबर आहे. आपण सुद्धा आता जगदंबा भवनला भट्टी केली, त्याच्यामध्ये पण आपली भट्टीची थीम हीच होती ना. आपल्या स्वस्थितीला जर निर्विघ्न बनवायचं असेल, सेवा केंद्राला निर्विघ्न बनवायचं असेल, यज्ञाला निर्विघ्न बनवायचं असेल, तर आपल्याला कर्मयोग करायला पाहिजे. तुम्ही सर्वजण सांगा भाऊ, आपण सर्वजण घर सोडून, परिवार सोडून, या दुनियेतली सर्व काही सुख एका साईडला सरकवून या ठिकाणी समर्पित कशासाठी झालो? आपण जर निगेटिव्ह विचारामध्ये करत असेल तर त्याचा फायदा नाहीये. आपल्याला बाबांनीही सांगितलं आहे की महत्व सेवेचं नाहीये तर सेवा भावचं आहे. तुम्ही हे करत असताना जर आपले विचार चांगले श्रेष्ठ असतील तर आपण खूप चांगल्या प्रकारे हे कार्य करू शकतो. आणि जेव्हा आपण ज्यांचीही सेवा करतो त्यांच्या दुवा आपल्याला मिळत असतात. आपण या एका जन्मामध्ये, या ब्रह्माकुमारी जीवनमध्ये 21 जन्माची कमाई जमा करतो. आपल्याला किती सुंदर घर परिवार मिळालेलं आहे की जिथं झाडू लावणारे सुद्धा पवित्र आत्मे आहेत, भोजन बनवणारे सुद्धा पवित्र आत्मे आहेत. आणि या संपूर्ण दुनियेतली सर्व माता भगिनी एका साईडला आणि एक ब्रह्माकुमारी एका साईडला आहे. नावच आहे सेवास्थान. तर असं नाही असणार आहे की जिथं काही सेवा नाहीये. नावच आहे सेवास्थान तर तिथं सेवा ही जरूर असणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपण सेवा करून कधीही थकत नाहीये तर आपल्या निगेटिव्ह विचारांनीच थकत असतो. आणि आजपासून आपण हा एक प्रयोग करूया की कोणतीही सेवा करत असताना आपण 1 मिनिट पहिल्यांदा शिवबाबांची आठवण करूया. वेगवेगळ्या प्रकारच्या पण स्वमानाचा अभ्यास करूया आणि ते करत असताना आपण कर्म करूया. आणि आपण ज्यांचीही सेवा करतो त्यांच्या दुवा आपल्याला मिळतात. आणि जे आपण घरामध्ये हड्डी सेवा करतो, तुम्हाला माहित आहे का आपली हड्डी हड्डी पावन बनत असते आणि याच्यामुळेच आपलं जीवन हे सफल श्रेष्ठ बनत आहे. तर आता आपण सर्वजण 1 मिनिट योग करूया.
आपको एक विशेष योग बता रहे, सब लोग खड़े हो जाएंगे, सॉफ्ट म्यूजिक बजेगा. सेंटर पर भोजन बनाना और सर्व करना, इसकी एक्शन करके दिखानी है. याद में कैसे बनाएंगे? कोई रोटी पका रहा है, कोई कुछ और कर रहा है, अलग 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 सब करेंगे. सब यहां तक आ जाइए. और कुछ भाई लोग सेंटर पर आए हैं तो उनको परोसना कैसा, परंतु याद में करके दिखाएंगे. स्टार्ट, अलग अलग सेवाएं करो. कोई झाड़ू लगाने की, कोई भोजन बनाने की, अलग अलग करो, पर एक्शन करके, पर बाबा की याद में. बहुत धीरे धीरे, फास्ट नहीं, धीरे धीरे, सब अलग अलग. कोई भी कुछ करे, कोई मुरली पढ़ रहा है, कुछ भी. स्टार्ट, बाबा की याद में वही काम कैसे करेंगे? हाँ सर, बहुत प्यार से बाबा की याद में छोटे छोटे काम, परिस्थिति महान.
कर्म योग की करामात से इस जग को बदलाना है, कर्म योग की करामात से इस जग को बदलाना है। अपने कर्मों के द्वारा हमें कर्म योग सिखलाना है, अपने कर्मों के द्वारा हमें कर्म योग सिखलाना है। कर्म योग की करामात से इस जग को बदलाना है।
अभी योग युक्त होकर नीचे जाएंगे,
संकल्प में छुपी हो,
धीरे धीरे योग युक्त होकर नीचे जाएंगे।
बाबा किया
धन्यवाद,
संकल्प में छुपी हो।
नेक्स्ट ग्रुप,
शिव बाबा की,
नेक्स्ट ग्रुप ये वाला आ जाइए जल्दी। बहुत बढ़िया, स्टार्ट। क्या परिस्थिति थी ये उसका पहले वर्णन करके सबको बताएंगे। वो कारपेट के ऊपर ही रहना है।
ओम शांति। पुणे के मीरा सोसाइटी सेवा केंद्र पर बहुत सारी सेवाएं होती है। उस सेवा में एक ऐसी बहन है जो रंजना, वो क्या करती है, सेवा के टाइम बहुत सारा कारण बताती है, बीमारी का कारण बताती है, और सेवाएं होती नहीं है, पूरा सेवा केंद्र पर डिस्टर्ब होते है।
स्टार्ट।
रंजना मैम, कल प्रोग्राम है तो आपको थोड़ा खाना बनाने में मदद करनी है किचन में।
माइक माइक माइक
बहन जी, माझं पोट दुखते बरं खूप,
आवाज माइक नजदीक
खूप, माझं पोट दुखते काय करणार, आता सेवा तर केली असती पण काय करणार, कधी तो दुखते कधी।
ठीक आहे तू, ठीक आहे तू आराम कर, मी दुसऱ्या बहिणीला सांगते। शीतल बहन, कल प्रोग्राम है, कौन है दूसरी बहन,
नेक्स्ट नेक्स्ट जल्दी सामने आइए।
शीतल बहन, कल प्रोग्राम है Mike, तो ये बीमार है तो आप थोड़ा कल सेवा में मदद करना, खाना वगैरह बनाने में।
दीदी ऑलरेडी मुझे सेवा मिली हुई है, फिर मैं ये सेवा कैसे और करूं, वो भी कंप्लीट करनी है ना।
ठीक है, नेक्स्ट कोई बहन हो तो उसको बोल दो आप, कल प्रोग्राम है, ब्रह्मा भोजन है, तो कोई मदद करे, सब मिल करके करो तो जल्दी हो जाएगा।
दीदी पण तुम्ही मला पहिलेच भरपूर सेवा दिलेली आहे, ते पाहूनच माझं टेंशन वाढायला लागलं।
अयो बघा ना, बिचारीचं किती पोट दुखतंय,
त्यांची तब्येत बिघडती,
किती अंग दुखतंय तिचं, ती पण आजारी ही पण आजारी, पण तिच्या भावना कोणी समजूनच घेत नाही, तिचं सारखं दुखत असतं, तिला थोडं आराम करायला पाहिजे ना, तुम्ही आराम करा।
ठीक है, आप इसको फिर सचिन डॉक्टर के पास लेके जाएंगे तो अच्छा रहेगा।
माइक माइक
औ बहन जी, त्यांना बघा ना थोडस दुखलं,
त्यांना पांघरा लागते आणि मग येते।
माइक दे दो उनको जो बोल नहीं रहे।
सचिन डॉक्टर के पास चलो, और डॉक्टर साहब बहुत बहाने करते है, खाना खाने खाने के टाइम आती है और बाद में बहाने करती ही रहती।
नहीं थोड़ा पण खायला जायना काय ना, काही भी म्हणजे माझे कुठेही दुखते, कधी हात दुखते, कधी पाय दुखते, कुठे डोकं दुखते, कधी कंबर दुखती, कधी मन का दुखते, काय करणार हे मला समजत नाही, त्या समजून घेत नाहीत, आणि त्या मध्यात बहाना करती, काय आता बहाना, खूप दुखते माझे।
यांची फाईल बघा।
माइक नजदीक।
कहाँ दुखता है पेट,
कधी इथे पण दुखते,
एक्सरा निकाला क्या, कंबर का दर्द, कंबर के भी दर्द हो रहे हैं ना,
कंबर भी दर्द होता है
सब, फिर एक्सरा निकाला क्या, सब
सब
फिर लेके आए आप,
अब तो
एक्सरा सोनोग्राफी सब किया,
सब की।
अच्छा
बहन जी आपके तो रिपोर्ट पूरे नॉर्मल है।
वो नॉर्मल तो डॉक्टर भी बताते सब बताते।
फिर
तबियत दुख रहा है?
नहीं नहीं आप कुछ तो माना तकलीफ होंगी तो कुछ निकाल इसमें तो कुछ दिखाया नहीं है।
वो दिखता है नहीं पर दुखता
है? कैसे दिखता नहीं बहन जी दिखता है ना इसमें?
दिखता नहीं पर दुखता है ना?
रिपोर्ट में तो कुछ आना चाहिए ना, अगर तकलीफ है तो निकलना चाहिए कुछ तो।
क्या होता
ये तो पूरे नॉर्मल है आपके रिपोर्ट?
सब लोग बोलते हैं नॉर्मल।
आपको क्या है बहन जी, आपका जो टेंशन है ना वो शारीरिक बीमारी कम है आपकी और मानसिक बीमारी ज्यादा है।
नहीं मानसिक तो नहीं है, बहुत दुखता है मेरा। ऐसे थोड़ी बहानाबाजी करते हैं, बाबा के घर में आया था सेवा करने, मुझे भी अच्छा लगती पर क्या करेंगे, दुखता है सेवा, कोई सेवा बताइए कि दुखता है मुझे।
नहीं नहीं आपके तो रिपोर्ट पूरे नॉर्मल है, अब दूसरे डॉक्टर के पास जाना पड़ेगा।
चलो घर घर चला दीदी, डॉक्टर ने सांगितलं बीमारी काही नाही, नॉर्मल सगळे रिपोर्ट आहे, आणि खायला म्हणलं की उठते आणि कामाला म्हणलं की झोपते असं सांगितलेलं आहे। मला काम सांगितलं तसं काही कामाचं काही वाटत नाही, पण माझं दुखतंय त्याला काय करणार, सगळं असं म्हणतात तिला सेवा सांगितली दुखतंय दुखतंय, पण खरंच माझं कोणीच माझी भावना ओळखून घेत नाही, काय करणार। मी एक दिवशी बाबाला पण म्हणलं बाबा तुला असं कशाला दुखणं लागलं, माझ्या माग दुखायला नव्हतं पाहिजे, मग मी सेवा खूप भरपूर केली असती, पण बाबानी काय, बाबा काही बोलताच नाही, बाबा काय निरहंकारी, शरीर नाही ना बाबाला बोलायला, आपल्याला बोलायला शरीर आहे।
ठीक आहे आराम करू दे हिला, आपण बाकीच्या आणि सगळ्यांनी तयारी करूया, हे आराम झाले की होईल व्यवस्थित।
ऐका ना तुम्हाला माहिती आहे तिच्या नेहमीप्रमाणे रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेले आहेत, आता आपण एक आयडिया करूयात हिला ठीक करण्याची, मला एक छान आयडिया आली आहे।
मस्त काहीतरी खायला बनवा आणि त्याचा सुगंध त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे। काय नाही त्यांचं असं आहे की कण ती कुतीन मली द्याला उठते।
आता बघा कशी उठून येईल पटकन, आता बघाच आता तिला कसा वास पोहोचलाय, बघा उठली ती, बघा बघा ती उठली, आता बघूया आता गुपचूप तिला।
चला चला लपून ठेवला,
आपण बाजूला हो बाजूला हो, आपण
थोडं खाते, खूप छान बनवले काहीतरी, दलिया केलंय काय की, आता मला खूप दलिया आवडत, मी जाणार आता दलिया खाणार।
बघा ती काय करते, आता बघा कशी जाईल किचन मध्ये, आपण तिला रंगे हात पकडूयात।
अयो पगायांचं दुखणं कुठं गेलं
अगं बाई,
आता खायला म्हणलं की उठल्या पडत लगे,
खूप भूक लागली, दलिया केलंय ना म्हणून तुम्ही,
दुखत असल्यावर खायला पण नसतं जात, कुठून भूक लागली,
खूप लागली मला भूक, आता काय करणार, दुखतंय पण खावं लागतंय शरीरासाठी।
बघा 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 कुठे गेला हिचा आजार, चला पकडूया तिला।
हो आणू का गुलाबजामुन आहेत?
माईक माईक
बर्फी आहे पेढे ना,
आता पोट दुखतंय पण काय करणार,
माईक
लागण ना, तुम्ही असंच म्हणतात दुखतंय दुखतंय म्हणून काय मी खाऊ नये का?
अगं पण तू गुलाबजामुन खाती तसं पोट दुखतंय, डॉक्टरांनी फळं खायला सांगितलीये, तू काय तळलेलं गोड खातीये?
गोड भी खावं लागते कारण तर सगळं डॉक्टर म्हणला खा, थोडं राहते मग खाल्ले मी, खाऊ म्हणतात ते नका खाऊ म्हणतात, जास्त माझी कमजोरी वाढायली। तुम्ही
इधर आइए थोडा कार्पेट पे आइए थोडा सामने, स्टार्ट चलो।
हे ना असं ऐकणार नाहीये, आपण एक काम करूयात, सीमा दीदी ना आताच मधुबन वरून भट्टी करून आलाय, आपण त्यांना विचारूयात का? दीदी बघा ना रंजनाचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, डॉक्टरही म्हणतात त्याला काहीही झालेलं नाहीये, तरी सारखी आजारी पडते, तर काय करावं काहीच कळत नाहीये।
आपण असं करू शकतो, आता भट्टीमध्ये ना सूरजभाईंनी खूप योगाचे प्रयोग सांगितले, आता तिचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत, पण तिच्या मनात ना मानसिक की मला असं होतंय मला असं होतंय, तर ते विचारांनी तिला तसं होतंय, तर आपण असं करू जलचा प्रयोग करू आणि सगळे मिळून योग करू, आणि बहिणजींना पण सांगू, बहिणजी पण आपल्या बरोबर बसतील, बहिणजी फार पॉवरफुल योग करतात, आपण त्यांनाही बोलूयात, चला आपण सगळ्या दिदींकडे जाऊयात।
पण बहिणजी मला नाही वाटत त्याचा फायदा होईल, कारण त्याच्या मनामध्ये फिट झाले की माझी पूर्ण बॉडी दुखती म्हणून।
अगं आपण असं निगेटिव्ह विचार केला तर त्या जलवरती पॉझिटिव्ह विचारांचं कसं काय संकल्प जाणार, शिवबाबांनी आपल्याला योगाचे प्रयोग करायला सांगितलेले आहेत, तर पहिलं तर आपण तिच्या मनातला हा निगेटिव्ह विचार काढू आणि जलचा प्रयोग करूयात।
आता तुम्ही म्हणताय तर बघू मग,
भिंजी आपण आहे ना तिच्यासाठी जलचा प्रयोग केला तर चालेल का हो? तुम्ही पण आमच्या बरोबर बसा.
हो आपण सोमाण पण घेऊयात. 21 दिवसासाठी आपण योग भट्टी करू, कारण 5000 वर्षानंतर जे शरीर मिळालेलं आहे आपल्याला, बाबाई म्हणतात की हे लॉंग बूट आहे, खडखड शरीर आहे, पण आत्मा ड्रायव्हर अर्थात मन जर पॉवरफुल असेल तर कसेही शरीर असेल तर ती सेवा केल्यानंतर आपल्याला अनेकांच्या दुआही मिळतील आणि तो आत्मा लवकरात लवकर ठीक हो आणि बाबांची सेवा करून भाग्य बनू. आपण सगळेजणच योगाचे प्रयोग करूया आणि जल पण देऊयात, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे हा सोमाण घेऊन, हेल्दी आत्मा आहे, निरोगी आत्मा आहे असं सोमाण घेऊन त्या आत्म्याला आपण चार्ज करूयात.
शांतीची किरण शिव बाबांकडून येत आहेत. शांत शीतल शिवपिता परमात्मा शांतीचा सागर. स्वयं ब्रह्मा तन में पधारे हैं और हम सब बाप दादा के सामने हमारी मीठी बहन के प्रति उनके शुभ संकल्पों को पहुंचाने के लिए इस युग के प्रयोग के अपनी भावनाओं को बाप दादा के सामने अर्पित करते हुए इस प्रकृति के 5 तत्वों से बने इस 5 महाभूतों में एक गहन शांति और पवित्रता फैलती जा रही है. और इस जल में परमधाम का चित्र देखते हुए सूक्ष्म वतन के बाप दादों को देखते हुए यह जल एक अमृत बन गया है जो मानसिक और शारीरिक स्वास्थ्य को ठीक करने के इसमें ऊर्जा भरती जा रही है. एक सफेद लाइट चारों ओर फैली है.
लास्ट कंक्लूड करेंगे, फाइनल एक्शन प्लान, रिजल्ट क्या हुआ?
अभी ये दीदी के पास देंगे, दीदी उनको दृष्टि देके, उनको बहुत ही पावरफुल दृष्टि से ये शक्तिशाली जल के द्वारा 21 दिन के अंदर हम सब की शुभ भावनाओं से सेंटर के अंदर उस आत्मा का संपूर्ण रीति से परिवर्तन हो चुका है और वह अब हर सेवाओं में बहुत ही उमंग उत्साह के साथ जुड़ रही है.
वो खूप योग केला सगळ्यांना तर माझं ना फारच दुखत होतं ना ते आता नाहीशीच झालेलं आहे. खूप मला तुम्ही मदत केली, शिव बाबांनी पण मदत केली. एकदा नाशिक मध्ये पण आलेलं होतं, एका बहिणीचं असं दुखत होतं, तर हे बी जगदंबा भवन म्हणते तर मम्माचं मी मासिक वाचलं होतं आणि प्रॅक्टिकल माझा अनुभव आहे, कारण तर माझा नेहमीच मला आजार आहे मणक्याचा आणि खूप मी त्रास होता मला. आज मी प्रयोग केला त्याच्यामध्ये मला फायदा झाला
आणि ह्याच्या आधी पण मी एकदा मम्माचं माशी वाटलं होतं तर मम्माला शिव बाबा ब्रह्मा बाबा म्हणले होते या बहिणीचं ठीक कर, तर ते मधुबनला खायल्या होत्या आणि मग मम्मानी योग करून त्यांची नैशिक बिमारी नष्ट केली. तसं पण आज मला प्रॅक्टिकल मध्ये इथं स्टेजवर बसले तेव्हा मला असं वाटू लागलं मम्मा शिव बाबा ब्रह्मा बाबा माझ्यावर प्रयोग करायलेत योगाचे आणि त्या योगाच्याने माझ्या मनखावर खूप किरण येलेत आणि ते नाशी होऊन माझं ठीक व्हायले. ओम शांती.
ओम शांती.
ओम शांती.
अभी आप लोगों को एक 5 मिनट ब्रेक है, जो बच गए हैं वो बाद में करेंगे अगर टाइम मिला तो. 5 मिनट ब्रेक, वापस आना है, फिर क्लास होगा और फिर योग.